करोना झाला तर त्यापुढे काय काय होणार आपलं याची धास्ती प्रत्येकालाच असते, पण हाच जो स्ट्रेस आहे तो रिलीज करण्यासाठी म्हणून आपल्या अकोल्याच्याच एका कोविड-19 सेंटरमध्ये खूप छान उपक्रम राबवला गेला आहे. तो म्हणजे सगळ्यांसाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम ते रोज संध्याकाळी करतात, सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळ्या गोष्टी मेंटेन करून. सो याबद्दल आपण बोलतोय निवासी उपजिल्हाधिकारी सर संजय खडसे सर यांच्याशी.
आणि म्हणून मग आम्ही काय केलं की बाहेर त्याच्या दोन बिल्डिंग्स आहेत आमच्या, शिवनेरी ए आणि बी, त्याच्या मधामध्ये एक छान जागा आहे आणि ते सर्वांना आवाज त्या ठिकाणी जातो. वरच्या टेरेसवर ते जाऊन आम्हाला पाहू शकतात आणि मग मधल्या ठिकाणी काही अकोला शहरातील गायक तिथं जाऊन गाणे गातात आणि लोकांना एन्जॉयमेंट जो 2.5 तास त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून मागच्या रविवारपासून हा उपक्रम सुरू केला, मी सुद्धा रविवारी त्या ठिकाणी जाऊन माझा जो छंद आहे गायनाचा मी सुद्धा त्यांच्यासोबत गाणे म्हणले आणि लोक एकदम रिलॅक्स फील्डमध्ये त्या ठिकाणी मला दिसले. असा उपक्रम त्यांना तणावातून मुक्त करण्याकरता, त्यांच्या कोरोना पॉझिटिव्हच्या लोकांचा तणावातून मुक्त करणे आणि त्यांच्या मनोरंजन वाढवणे आणि उत्साहदर्शक वातावरण त्यांच्यामध्ये झालं पाहिजे, जेणेकरून ते आनंदाचं वातावरण जर झालं तर ते रोग बरा होण्यासाठी सुद्धा चांगलं फील होते. आणि म्हणून ह्या दुहेरी बाबीतून आम्ही मनोरंजनात्मक गायनाचा कार्यक्रमाचा दररोज त्या ठिकाणी सायंकाळी आम्ही करतो.
थोडी देर में बातें कंटिन्यू करेंगे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं का आपके साथ है. फिलहाल स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.